मी डॉक्टर सुरेश सिंग बिसेन महानगरपालिका आरोग्य अधिकारी नांदेड. मी सर्व नांदेडकरांना असं आवाहन करतो की जे लोक मुंबई पुण्यातून आलेले आहे आमच्याकडे महानगरपालिकेचं जंगमवाडी हॉस्पिटल आहे तिथे नोंदणी करावे किंवा तिथे आम्हाला मेसेज करावे की आम्ही मुंबईहून आलेले पुण्याहून आलेले आणि आमची थर्मलद्वारे तपासणी करण्यात यावी आणि आमचा लँडलाईन नंबर आहे 254643 या नंबरवर सुद्धा आपण कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकतो आणि आपण आले आणि आम्हाला कळवलं तर त्याच्याबद्दल सगळे जनतेला पण चांगलं होईल त्याच्याबद्दल की नांदेडकर जो पुणे मुंबई में स्टडी के लिए सर्व्हिस के लिए जो है अब वो नांदेड को आ चुके हैं. तो हम नांदेड को आ चुके हैं तो ऐसा हमने बीच में पूरे नांदेड शहर का सर्वे किया है. सर्वे के अंदर हमें करीबन 3,500 से 4,000 के बीच में हमें जो पुणे मुंबई हैदराबाद इधर से जो लोग आए वाले हैं तो उनका हमारे को सर्वे के अंदर रिपोर्ट हुआ है.
ओके.
तो हमारा यही कहना है कि ये लोग जब आए हैं तो हमें रिपोर्ट करना चाहिए. जैसा कि काफी लोग जो है कार से आ गए.
yes.
कोई मोटरसाइकिल पे आ गया.
yes.
लेकिन हमको पता नहीं.
exactly.
तो ऐसे लोगों ने अगर हमें रिपोर्ट किया है कि हमारा एक महानगर पालिका का जंगमवाड़ी हॉस्पिटल बोल के है कॉर्पोरेशन का
जी.
वहाँ पे आने के बाद हम उनको थर्मल से चेक करते हैं. थर्मल से चेक करने के बाद जो इसका पूरा एड्रेस मोबाइल नंबर और उसको हम 14 दिन फॉलो अप करते हैं. हमारा जो आरोग्य कर्मचारी जो है उनके घर पे जाके और उनसे कॉल करके उनका डेली रिपोर्टिंग लेता है कि उनकी तबीयत कैसी है.
okay.
उनको खांसी है क्या, टेम्परेचर है क्या. तो इससे 14 डेज का क्वारंटाइन उनको घर में कराते हैं ताकि दूसरे पेशेंट्स को या उनके लिए और सबके सबके लिए इसका फायदा हो. नांदेडकरांना एक चांगली बातमी म्हणजे आपले नांदेडमध्ये सध्या कोणतेही पेशंट पॉझिटिव्ह झालेला नाही. त्याबद्दल मी सगळे जनतेला असं आवाहन करतो आपण आपले घरी राहा. जे कर्फ्यू जे शासनाने डिक्लेअर केलेली आहे ते कर्फ्यूचं पालन करा. कारण पोलीस रस्त्यावर आहे, डॉक्टर रस्त्यावर आहे, तुम्ही पण सहकार्य करा हेच मी आवाहन करतो. त्यामुळे हे कोरोना व्हायरसचा स्प्रेड वाढणार नाही आणि सगळे कंट्रोलमध्ये लवकरात लवकर होईल.
धन्यवाद. थँक्यू सर.
थँक्यू सर. थँक्यू.